नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. देशभरात मतदार याद्या विशेष सखोल आढावा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून प्रारंभ. भारताचा सागरी दृष्टिकोन, सुरक्षा, स्थैर्य, आत्मनिर्भरतेवर आधारित, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार याद्या आक्षेपांचं तात्काळ निराकरणाचे निर्देश. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आण्विक डॉकिंग प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ. आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची दुखापतीमुळे चालू वर्षातल्या उर्वरित सर्व स्पर्धांमधून माघार. आता सविस्तर बातम्या. देशभरातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल आढावा मोहीम स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र वगळता 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याचं ज्ञानेशकुमार यांनी सांगितलं. ते म्हणाले,
अंदमान्स अँड निकोबार आयलंड युनियन टेरिटरी स्टेट, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ युनियन टेरिटरी, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुदुचेरी यूनियन टेरिटरी, राजस्थान, तमिलनाडु, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, इन 12 राज्यों में कुल मतदाता 51 करोड़ के लगभग हैं. लगभग 5,33,000 बूथ लेवल ऑफिसर्स, लगभग 7,64,000 बूथ लेवल एजेंट्स जो पार्टीज द्वारा नामित हैं, और लगभग 10,500 ERO's और लगभग 321 कलेक्टर्स. ये पूरी चुनावी कर्मियों की जो टीम है वो इस SIR की फेज 2 में कार्य करेगी और इसको सफल बनाएगी.
मतदार याद्या अधिकाधिक शुद्ध करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट असून SIR पहिला टप्पा बिहारमध्ये राबवण्यात आला. या टप्प्यात सुधारित मतदार याद्यांबाबत एकही आक्षेप आला नसल्याचं ज्ञानेशकुमार यांनी सांगितलं. निवडणूक यंत्रणेतले बूथ लेवल ऑफिसर घरोघरी जाऊन या याद्यांची पडताळणी करणार असल्याची माहिती ज्ञानेशकुमार यांनी दिली. ते म्हणाले,
हमारे मतदाता अगर पढ़ने या लिखने में उनको दिक्कत है तो बूथ लेवल ऑफिसर उनको इन्यूमरेशन फॉर्म भरने में मदद भी करेगा, और मदद करने के बाद इस तरह के सारे इन्यूमरेशन फॉर्म्स मैचिंग और लिंकिंग करने के बाद वो ERO और AERO को जमा करेगा. कई बार एक बार जब बूथ लेवल ऑफिसर घर जाता है तो या तो कुछ मतदाता अवेलेबल नहीं होते या कहीं गए होते हैं, और या उनको मैचिंग या लिंकिंग करने में कोई समय लग रहा हो, तो ऐसे केस में बूथ लेवल ऑफिसर्स दूसरी बार भी जाएंगे और तीसरी बार भी. 3 बार हर BLO हर घर जाएगा.
भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षा, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते. अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या व्यापक संरक्षणात्मक सुधारणांमुळे भारत एक मजबूत सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचंही शहा म्हणाले. गेटवे ऑफ इंडियासारख्या ऐतिहासिक वास्तू लाभलेल्या ठिकाणी होणाऱ्या मेरीटाईम वीक या परिषदेत गेटवे ऑफ वर्ल्ड दृष्टिकोनाविषयी विचारमंथन होणार असल्याचं ते म्हणाले. वाढवण बंदराचा जगातल्या पहिल्या 10 सर्वोत्कृष्ट बंदरांमध्ये समावेश होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
$10 बिलियन के चे मुंबई के नजीक वाधवान पोर्ट का जो निर्माण हो रहा है वो अपने पहले ही कामकाजी दिन से दुनिया के top 10 पोर्ट्स में अपना स्थान ले लेगा. ये भारत के लिए और दुनिया के लिए अपार संभावनाओं खोलेगा.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. इंडिया मेरीटाईम वीक हा जगातला सर्वात प्रमुख सागरी मेळाव्यांपैकी एक झाला असून त्यात 85 देशांनी सहभाग घेतल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं. तर वाढवण बंदरामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या 2 नौकांचं शहा यांनी आज मुंबईत माझगाव गोदीत लोकार्पण केलं. या नौकांची नोंदणी प्रमाणपत्र यावेळी लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली. भारताची संरक्षण निर्यात आता 23,500 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं SIDM वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. स्वदेश निर्मित शस्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचंही सिंग यांनी यावेळी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. महापालिकेची निवडणूक ही महायुती जिंकेल या भीतीपोटी महाविकास आघाडी निवडणूक आयोगावर नाहक आरोप करत असल्याचं मतही आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचं तात्काळ निराकरण करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं 1 जुलै 2025 रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज जैविक शास्त्र संकुलात राष्ट्रीय पातळीवरील आण्विक डॉकिंग या विषयावरील 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. हे प्रशिक्षण 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान चालणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. येत्या 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिक एकादशीनिमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनानं स्वच्छतेला प्राधान्य द्यावं तसंच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आवश्यक सुविधेबरोबरच सुलभ आणि सुखकर दर्शनाचं नियोजन करावं अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. यात्रा नियोजनाबाबत ते आज आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी 1050 बसची व्यवस्था केल्याचं सरनाईक यावेळी म्हणाले. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं दुखापतीमुळे चालू वर्षातल्या उर्वरित सर्व स्पर्धांमधून माघार घेतली आहे. आपल्या समाज माध्यमांवरील संदेशातून सिंधूनं ही घोषणा केली. आपली सहाय्यक टीम आणि क्रीडा उपचार तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं सिंधूनं या संदेशात म्हटलं आहे. राज्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अहिल्यानगर इथं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत भ्रष्टाचार विरोधी प्रतिज्ञा देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं HND हॉस्टेल पुणे प्रकरणी सकल जैन समाजातर्फे आज मूकमोर्चा काढून अशा घटना यापुढे होऊच नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. राजाबाजार मंदिर मार्गे संस्थान गणपती मंदिर शहागंज चेलीपुरा मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय मार्गे हा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पैठण इथंही याबाबत सकल जैन समाजाच्या वतीनं देखील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ आज ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून तीव्र शब्दात निषेध नोंदवला. ही घटना केवळ एका डॉक्टरची नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षिततेवरचा हा प्रश्न आहे असं यावेळी संघटनेनं सांगितलं. नंदुरबार बस स्थानकासाठी देण्यात आलेल्या 10 इलेक्ट्रिक AC बसचं लोकार्पण आज आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. या बसस्थानकात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचं काम सुरू होतं. हे काम पूर्ण झालं असून या नवीन बस धुळे नाशिक पुणे मुंबई या मार्गावर धावणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रव्यापी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आज धुळ्यात जनजागृती फेरी काढण्यात आली. महिलांवरील अत्याचार सायबर जागरूकता नार्कोटिक्स प्रतिबंध आणि पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक विषयांवरील जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला आहे. हवामान. राज्यात आज विदर्भातले काही जिल्हे तसंच मराठवाड्यात जालना परभणी आणि हिंगोली जिल्हा वगळता सर्वत्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशभरात मतदार याद्या विशेष सखोल आढावा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून प्रारंभ. भारताचा सागरी दृष्टिकोन सुरक्षा स्थैर्य आत्मनिर्भरतेवर आधारित केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची दुखापतीमुळे चालू वर्षातल्या उर्वरित सर्व स्पर्धांमधून माघार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 7:10 नमस्कार.